दहा दिवस मंडपात आणि 365 दिवस आमच्या हृदयात राहणारा बाप्पा येतोय.